हरिः ॐ नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय चारुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नम उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमस्तीर्थ्याय च कूल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शष्प्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च नम इरिण्याय च प्रपथ्याय च नम किकशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमस्तल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो ओहरदय्याय च निवेश्प्याय च नमः पागसव्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो लोप्याय चोल्लप्याय च नम ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो बगुरमाणाय चाभिघ्नते च नम आखीदते च प्रखीदते च नमो वः किरिकेभ्यो देवानाहृदयेभ्यो नमो वीक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नम आनिर्हतेभ्यो नम आमीवत्केभ्यः
आज सद्भक्त पंडित शेखर कुंभोजकरांचं 9:10 सुश्राव्य गायन होणार आहे. आपण सर्वजण त्यात सामील होऊयात.
पंढरी वाटे कळी काळ भय वाटे भय वाटे कळी काळ भय वाटे भय वाटे यार नासो प्रेमानंदे यार नासो प्रेमानंदे यार नासो प्रेमानंदे चंद्रभागे घडने स्नान चंद्रभागे घडने स्नान चंद्रभागे घडने स्नान यमलोकी पडदि हान यमलोकी पडदि हान चंद्रभागे घडने स्नान चंद्रभागे घडने स्नान यमलोकी पडदि हान यमलोकी पडदि हान जाई कुंडलिकाभे जाई कुंडलिकाभे पूर्वज आनंद दे वैकुंठी पूर्वज आनंद दे वैकुंठी राबुळासी जाता झाली जीवाची मुक्तता राबुळासी जाता झाली जीवाची मुक्तता विष्णुदास नामा म्हणे विष्णुदास नामा म्हणे विष्णुदास नामा म्हणे आता नाही येणे जाणे आता नाही येणे जाणे विठ्ठल नामाची आछंदे विठ्ठल नामाची आछंदे यार नासो प्रेमानंदे यार नासो प्रेमानंदे विठ्ठल नामाची आछंदे विठ्ठल नामाची आछंदे यार नासो प्रेमानंदे यार नासो यार नासो यार नासो प्रेमानंदे उलाल संत एक जगी 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 वागवीति अंगी वागवीति अंगी वागवीति अंगी वागवीति अंगी सामर्थ हो वागवीति अंगी सामर्थ हो उदार संत एक जगी उदार संत एक जगी उदार संत एक जगी काय महिमा वर्णुदीन काय महिमा वर्णुदीन काय महिमा काय महिमा वर्णुदील पातकी पावन पातकी पावन पातकी पावन करिते गगी हो पातकी पावन करिते जगी हो पातकी पावन करिते जगी हो उदार संत एक जगी उदार संत एक जगी बागवी पियंगी बागवी पियंगी बागवी पियंगी सामर्थ हो बागवी पियंगी सामर्थ हो उदार संत एक जगी अधम आणिक पापराशि अधम आणिक पापराशि अधम आणिक पापराशि दर्शन त्यांचा उधारे दर्शन त्यांचा उधारे अधम आणिक पापराशि अधम आणिक पापराशि दर्शन त्यांचा उधारे लागत त्यांचा चरण कमली लागत त्यांचा चरण कमली पाप ताप होय होय पाप ताप होय होय एका जनानी जनादनी भेटता एका जनादनी जनादनी भेटता एका जनादनी जनादनी भेटता अरे संसाराची चिंता अरे संसाराची चिंता उदार संत एक जगी उदार संत एक जगी बागवी पियंगी बागवी पियंगी सामर्थ हो बागवी पियंगी सामर्थ हो उदार संत एक जगी उदार संत एक जगी एक जगी एक जगी
श्याम राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्याम 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 राधे राधे श्याम श्रीरङ्गखेळी रङ्ग अन्तरङ्गी श्रीरङ्गखेळी रङ्ग अन्तरङ्गी मन राधा झाले अनाम श्याम श्याम राधे राधे श्याम श्याम राधे राधे श्याम अथांग गणनील अथांग गणनील यमुने च जल अथांग गणनील यमुने च जल चन्द्रपाधले मूलदिमण्डूल चन्द्रपाधले मूलदिमण्डूल ताल ताल गाता नाद भुवताली ताल ताल गाता नाद भुवताली आनन्द आले उधांसा शाम शाम राधे राधे घर बुड़ले पैल तिला घर बुड़ले पैल तिला जीवन तिधले तुजनंद लाला जीवन तिधले तुजनंद लाला नवी सृष्टि दे आज गागदेरी नवी सृष्टि दे आज गागदेरी अद्वैती लोपे हारा अद्वैती लोपे हारा श्याम राधे राधे श्याम 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 राधे राधे श्याम 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 राधे राधे श्रीरंग खेल रंग अंतरंग श्रीरंग खेल रंग अंतरंग मन राधा झाल अनाम श्याम राधे राधे श्याम 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 राधे राधे श्याम राधे राधे श्याम राधे राधे ध्यान करु जाता मन हर पले ध्यान करु जाता मन हर पले ध्यान करु जाता मन हर पले सगुण ते झाले गुणातीत गुणातीत 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 ध्यान करु दादा ध्यान करु दादा ध्यान करु दादा ध्यान करु दादा मन हर पले ध्यान करु दादा मन हर पले सगुण ते झाले गुणातीत गुणातीत सगुण ते झाले गुणातीत गुणातीत सगुण ते झाले गुणातीत जेथे पाहे ते थे राघवाचे ध्यान 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 बाण कवि चाप बाण शोभत शोभत से कवि चाप बाण शोभत शोभत से कवि चाप बाण शोभत शोभत से ध्यान कर दादा ध्यान कर दादा ध्यान कर दादा मन हर पर ध्यान कर दादा मन हर पर सगुण ते धार गुणा तीद गुणा तीद सगुण ते धार गुणा तीद राम माझे राम राम माझे मने राम माझे धान राम माझे मने राम माझे धान राम माझे मने राम माझे धान शोभे सिंहासनी राम माझा राम माझा शोभे सिंहासनी राम माझा राम माझा शोभे सिंहासनी राम माझा राम माझा शोभे सिंहासनी राम ध्यान करु दादा मन हर पर सगुण ते झाल गुणा तीत 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 रामदास म्हणे रामदास म्हणे विश्रांती मागणे रामदास भरे रामदास भरे राम रामदास भरे रामदास म्हणे विश्रांती मागणे रामदास म्हणे रामदास म्हणे विश्रांती मागणे रामदास म्हणे विश्रांती मागणे रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगण हित गुज हित गुज जीवीचे सांगण हित गुज हित गुज जीवीचे सांगण हित गुज हित गुज ध्यान करु ध्यान करु दाता मन हर पर ध्यान करु दाता मन हर पर सगुण ते धार गुणा तीत गुणा तीत सगुण ते धार गुणा तीत गुणा तीत सगुण ते धार गुणा तीत सगुण ते धार गुणा तीत सगुण ते धार गुणा
परिसोड़ी ना धास गुंजे रुते कुणाला रुते कुणाला रुते कुणाला रुते रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला आत्रंद तात कोणी आत्रंद तात कोणी मज फूल हिरुताल मज फूल हिरुताल मज फूल हिरुताल दैव योग आए रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते सांगू कशी कुणाल सांगू कशी कुणाल करातल्या जीवाची सांगू कशी कुणाल सांगू कशी कुणाल करातल्या जीवाची शिरदाह वेदनेचा चिरदाह वेदनेचा मज शाप आए रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते काही करू पहातो काही करू पहातो
गाही करू बहातो रुजतो अनर्त तेथे काही करू बहातो काही करू पहातो रुजतो अनर्त तेथे माझे अबोलणे माझे अबोलणे माझे 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 अबोलणे विपरीत होत आहे माझे अबोलणे विपरीत होत आहे विपरीत होत आहे विपरीत होत आहे मजकून हिरुदावे मजकून हिरुदावे हा दैव योग आहे रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला हा स्नेह वंचनाकी हा स्नेह वंचनाकी हा स्नेह वंचनाकी काहीच आकळेना हा स्नेह वंचनाकी हा स्नेह वंचनाकी हा स्नेह वंचनाकी वंचना की हा स्नेह वंचना हा स्नेह वंचना की काही आकडे ना हा स्नेह वंचना की काही आकडे ना आयुष्य ओ घडोनी आयुष्य ओ घडोनी मी रिक्त हस्त आहे रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला आकंद तात कोणी आकंद तात कोणी मज फूल हिरुदान मज फूल हिरुदान हा दैव योग आए रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला काटा रुते कुणाला
धन्य ते गायनी कळा असं समर्थांनी म्हटलेलं आहे. खरंच गायनी कळा धन्य आहे आणि जे आपल्या गाण्यानी कोणाची अंतःकरण रिझवू शकतात तेही तसे धन्यच आहेत. आणि कोणाची अंतःकरण रिझवणं आणि सर्वांची अंतःकरण रिझवणं याच्यात खूप फरक असल्यामुळं सर्वांची अंतःकरण रिझवतात ते तर अधिकच धन्य आहेत. शब्द हा अर्थवाही असतो आणि सुरामुळं तो थेट हृदयामध्ये जातो. असं असल्यामुळं संगीत हे हृदयापर्यंत जाऊन पोचतं, हृदयाला स्पर्श करतं. ज्याला काटा रुततो त्याची गोष्ट निराळी, पण फुल ही रुतावं हा दैवयोग आहे. छोट्या छोट्या गोष्टी सहन न होणं आणि त्याचे प्रकार देखील अगदीच साधे साधे असणं. इथपासून ते सर्वात्मका सर्वेश्वरा इथपर्यंत तुम्ही गायलात आणि सर्वांच्या अंतःकरणाला आनंद दिलात. शेखर कुंभोजकर 2 वर्षांकरता म्हणून वेस्ट इंडिजला जात आहेत भारत सरकारच्या कल्चरल प्रोग्रॅमच्या माध्यमातून. तिथं भारतीय संगीताचा प्रसार करणे, ते शिकवणे, तसंच तिथल्या मान्यवरांसमोर प्रतिष्ठितांसमोर गाणं सादर करणे, समारंभांमध्ये भाग घेणे. आणि वेस्ट इंडिजच्या निमित्ताने माझी अशी कल्पना आहे की दक्षिण अमेरिकेमध्ये असं देखील त्यांना जायची संधी मिळणार आहे. ते लवकरच जातील. त्याच्या आधीचा हा कार्यक्रम आपल्या इथं झालेला आहे. केवळ गाण्यावर विसंबून राहून आपलं जीवन घडवणं ही फार थोडी मंडळी करतात ही गोष्ट. कलेतलं क्षेत्र, कलेतली संधी ही अधांतरी राहते एक प्रकारे. पण तसं जीवन त्यांनी निवडलं आणि परमेश्वराच्या कृपेनी, त्यांच्या गुरूंच्या आशीर्वादाने त्यांना याच्यामध्ये यश मिळत आहे. पंडितजींचं नाव ऐकल्यानंतर, पंडित जितेंद्र अभिषेकींचं नाव ऐकल्यानंतर हिंदुस्थानामध्ये संगीत जाणणारा दर्दी मनुष्य आपल्या कानाला हात लावल्याखेरीज राहत नाही अशी जितेंद्र अभिषेकींची ख्याती आहे. जितेंद्र अभिषेकींनी खूप मोठी संगीताची सेवा केली. आणि त्यांचा एक प्रकारे आशीर्वाद आणि वारसा तुम्ही चालवता आहात. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अधिकाधिक यश मिळत राहो अशी मी स्वामीजींकडे प्रार्थना करतो. खूप एकतानतेनी संगीत ऐकल्यानंतर ऐकत असताना गाणारा जो आहे तो बाजूला पडतो, ऐकणारा देखील स्वतःला विसरतो आणि ते सूर आत कुठेतरी चालू आहेत असं वाटतं. संगीताच्या माध्यमातून अत्यंतिक एकाग्रता प्राप्त होते आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं हृदयींचिया जीविया गुतकुलिया होत आहाती असं काहीतरी होतं. थेट हृदयाला संगीत जाऊन भिडतं. संगीतातून आनंद मिळतो, संगीतातून समाधान मिळतं, संगीतातून सर्व वृत्ती मोकळ्या होतात, सर्व ताण नाहीसे होतात. संगीताने जीवन जगण्याची एक नवीन स्फूर्ती किंवा प्रेरणा देखील मिळते. निराश मन टवटवीत करण्याचं सामर्थ्य संगीतामध्ये आहे. भगवंताकरता गाणं याचा अर्थ आत्मदर्शनाकरता गाणं हा देखील एक गायनाचा प्रकार आहे. अतिशय कमी मंडळींनी तो हाताळला. तानसेनाचे गुरु पंडित हरी हरदास त्यांचं गाणं ऐकण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष बादशहाला देखील पहाटे 2:30 त्यांच्या झोपडीच्या बाहेर लपून गाणं ऐकायला लागलं. कारण तानसेन असं म्हणाले की हरदास हे केवळ भगवंताकरता गातात, व्यक्तीकरता ते गायले नाहीत असं तानसेन म्हणाले. माझ्यात आणि माझ्या गुरूंमध्ये असा फरक आहे की मी मिळवण्यासाठी गायलं आणि त्यांनी मुक्त होण्यासाठी गायलं. माझ्यात आणि हरदासांच्या गाण्यामध्ये असा फरक आहे की मी गाऊन लोकांची अपेक्षा धरली आणि हरदासांनी भगवंतांची अपेक्षा धरली. ज्याला या कलेमध्ये गती आहे अशा व्यक्तींनी, कारण ही कला सर्वस्वी लोकांवर अवलंबून आहे, लोक आले पाहिजेत, लोकांना आवडलं पाहिजे, याच्यावरच जोपर्यंत संगीत कला कोणतीही कला आधारित आणि अवलंबित्व असणारी अशी राहते तोपर्यंत तो कलाकार काही अंशी अपूर्णताच अनुभवतो. कारण लोकांवर सगळं अवलंबून राहतं. म्हणून गात असताना अथवा कोणत्याही कलेमध्ये वाजवत असताना देखील स्वतःला आणि लोकांना देखील ओलांडून जी कला जाते त्या कलेबद्दल मी भीमसेनचं असं मागे एकदा वाचलेलं होतं की कोणीतरी असं मुलाखत घेताना म्हटलं की तुमची बैठकीमध्ये गात असताना तुम्ही सुरुवातीचा अर्धा तास खाकरण्या खोकरण्यामध्येच जातो, काय चालू आहे, आपण कशाकरता आलोय असं लोकांना वाटावं असं निरस काहीतरी तुम्ही करत असता. तर तुम्हाला कधी अशी भीती वाटली नाही का? भीमसेनना विचारलं की आपण हे काय करतोय आणि लोक आपला ऐकण्यासाठी आलेत, नंतर नंतर इतके रंगवतात की बोलायची सोय नाही, पण सुरुवातीचा अर्धा तास ऐकणं फार कठीण जातं, कारण बऱ्याच गायकांना सुरुवातीचं दडपण फार मोठं असतं. तेव्हा भीमसेननी असं सांगितलं की मी लोकांना काय माझी पर्वा करत नाही, माझ्या मनासारखा आवाज माझा लागेपर्यंत माझा प्रयत्न चालूच असतो. असा सुरुवातीचा अर्धा तास गेल्यानंतर भीमसेन असे गायला सुरुवात होते, खूप पहाडी आणि खूप मुलायम देखील असे दोन्ही स्वर त्यांच्या गळ्यातून बाहेर पडायला सुरुवात होते. पण तेव्हा देखील मी लोकांकरता गात नाही असं भीमसेन म्हणाले, मी पर्वा नाही करत. भारतामध्ये फार थोडे गायक असे आहेत की बसल्या बसल्या श्रोत्यांना, म्हणजे बसता क्षणी श्रोत्यांना एक प्रकारे दुर्लक्षित करतात, आपलं गाणं कसं होईल या भावनेला दुर्लक्षित करतात आणि गायला सुरुवात करतात मोठ्या आत्मविश्वासाने. त्याच्यामध्ये एक भीमसेन आहेत. मला सांगायचं असं की केवळ आपल्या स्वतःला आणि लोकांना ओलांडून गायल्याबरोबर केवढा मोठा जबरदस्त परिणाम गाण्याचा होतो, तर थोडं ध्यान करावं. ध्यानाने सर्वात्मक आपल्या ठाई पाडून घ्यावा आणि मग त्याच्याकडे पाहतच गावं. स्वामीजींच्या जीवनामध्ये त्यांच्या भेटीला खूप गायक आले. प्रत्येकाला स्वामीजींनी हे सांगण्याचा प्रयत्न केला. लता मंगेशकरांना स्वामीजी म्हणाले की अर्धा तास एवढा चांगला देव्हारा केलेला आहे तर देवासमोर बसून फक्त देवाकरता गा. त्या म्हणाल्या वेळ होत नाही असं म्हणाल्या, पण देवाकरता गाण्यासाठी देवाचं स्वरूप देखील त्याचं थोडस चिंतन असावं, चिंतनाने ते समजून घ्यावं, ध्यानाने ते ठाई पाडण्याचा प्रयत्न करावा. संगीत जर सोडलं तर संगीताच्या व्यतिरिक्त आस असावी देवाची. अशा पद्धतीने कोणी एखादा कलाकार तयार व्हावा असं स्वामीजींना वाटत असे. तुमच्या कानावर घालून ठेवलं. आशा करता की हा चमत्कार कधी ना कधीतरी घडावा या पृथ्वी तलावर. गाणारा परमेश्वराशी अनन्य झालेला आहे जसे हनुमंत गात असत. विवेकानंद गात असत, कितीतरी भक्त गात असत, तर संगीत अधिक परमार्थ अशा पद्धतीने जर जीवन जाऊ शकेल तर ते जीवन अति उंचीवर जाईल. अर्थात हा सगळा विषय बोलत असताना वेस्ट इंडीज मध्ये तुम्ही जात आहात आणि भारत सरकारच्या वतीने जात आहात तर तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ देखील होवो. तुमचं जीवन ज्या कारणाकरता तुम्ही एवढं मोठं धैर्य आतापर्यंत केलं आणि तशा पद्धतीने तुम्ही जगलात तर तेही सार्थक होवो. पण हीही सार्थकता तुमच्या जीवनामध्ये यावी अशी माझी सदिच्छा आहे. शेखर, मला असं वाटतं की तुम्हाला 2 वर्षाची असाइनमेंट आहे आणि 2 वर्षाच्या नंतर जर तुमची इच्छा असेल आणि सरकारने जर दिलं तर अजून 1 वर्ष एक्सटेन्शनही मिळव. पण तुम्ही परत परत इथं यावं म्हणून 3 वर्षांनी का होईना असं मी म्हणेन. तुम्ही इथं या आणि हक्कानी इथं तुम्ही गात राहा. मी तुम्हाला कायम आपलं असंच म्हटलेलं मानलेलं आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भरघोस यश मिळो अशी परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो. शिखरजींना आपण आपल्या मंडळाच्या वतीने प्रसाद देऊया. तसंच शेखरजी आले की भावे येतात. शेखरजी वेस्ट इंडिजला जात आहेत. तुम्ही गाता असं मला वाटत, हो की नाही? तुम्ही गायला देखील इथं यायला हरकत नाही, केवळ वाजवायला यायला पाहिजे असं काही. मान निरोप द्या, मी एकदा ऐकीन तुमचं गाणं. आणि यशस्वी पुरुषाच्या माग असणारी स्त्री त्यांची पत्नी म्हणून हा सगळा वेस्ट इंडिजला जाण्यासाठी जो प्रयत्न आहे तो खऱ्या अर्थाने यांनी केलेला आहे. एक सर्वसाधारण जो समज असतो की पुरुष हा साधा असतो, त्याला विशेष काही तसं प्रयत्न वगैरे करणं आणि मिळवणं याच्याकरता स्त्रीनीच काही करायला लागतं, तर तसं तुम्ही केलं. समज मी अशा करता म्हणतो की तो कोणामध्ये आहे कोण जाणे, पण आहे खरा. सर्वश्रुत अशी ती गोष्ट आहे खरी. अगदी भाजी आणण्यापासून, बरं का, भाजी आणण्यापासून ते वेस्ट इंडिजमध्ये जाण्यासाठी म्हणून जे काही करायला लागेल ते पुरुषाला जमत नाही. त्याच्याकरता असणारे अर्ज, फॉलोअप ही खूप मोठी गोष्ट खरं म्हणजे यांनी केली. आणि त्यांच्या समर्थ साथीमुळं ही घटना घडून येते आहे. साडेनऊ वाजून गेलेले आहेत, अर्धा मिनिट आपण शांत बसूया. हरी 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 स्वामी जी, स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.